श्री दासबोध दशक 16वा सप्ततिन्वय समास 5वा अग्नि निरूपण
श्री राम धन्य धन्य हा वैश्वानरु हो ये रघुनाथाचा श्वशुरु विश्वव्यापक विश्वंभरु पिता जानकीचा ज्याच्या मुखे भगवंत भोक्ता जो ऋषीचा फळदाता तमहिम रोग हरता भरता विश्वजनाचा नाना वर्ण नाना भेद जीव मात्रास अभेद अभेद आणि परमशुद्ध ब्रह्मादिकासी अग्नि करिता सृष्टि चाले अग्नि करिता लोक धाले अग्नि करिता सकल जाले लाहान थोर अग्नीने आळले भूमंडळ लोकास राहाव्या झाले स्थळ दीप दीपिका नाना ज्वाळ जेथे तेथे पोटामध्ये जठराग्नी तेणे क्षुधा लागे जनी अग्नि करिता भोजनी रुचि येते अग्नि सर्वांगी व्यापक उष्णे राहे कोणी एक उष्ण नस्ता सकळ लोक मरून जाती आधी अग्नि मंद होतो पुढे प्राणी तो नासतो ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रासी असता अग्नीचे बळ शत्रु जिंके तात्काळ अग्नि आहे तावत काळ जिणे आहे नानारस निर्माण झाले अग्नि करिता निपजले महारोगी आरोग्य झाले निमिष मात्रे सूर्य सकळाहून विशेष सूर्या उपरी अग्नि प्रकाश रात्र भागे लोक अग्नीस साहे करती अंत्यज गृहीचा अग्नि आणिला त्यास दोष नाही बोलिला सकळा गृही पवित्र झाला वैश्वानरु अग्निहोत्र नानायाग अग्नि करिता होती सांग अग्नि तृप्त होता मग सुप्रसन्न हो तो देव दानव मानव अग्नि करिता चाले सर्व सकल जनासी उपाव अग्नि आहे लग्ने करिती थोर थोर नाना दारूचा प्रकार भूमंडळी यात्रा थोर दारुने शोभती नाना लोक रोगी होती उष्ण औषधे सेविती तेने लोक आरोग्य होती वन्ही करिता ब्राह्मणास तनु मनु सूर्यदेव हुताशनु ये तद्विषयी अनुमानु काहीच नाही लोकामध्ये जठरानळु सागरी आहे वडवानळु भूगोळा बाहेर आवरणानळु शिवनेत्री विदुल्यता कुपी पासून अग्नि होतो उंच दर्पणी अग्नि निघतो काष्ठ मंथनी प्रगटतो चकमकीने अग्नि सकळा ठाई आहे कठीण घिसणी प्रगट होये आज्ञा सर्पे दग्ध होये गिरी कंदरे अग्नि करिता नाना उपाये अग्नि करिता नाना अपाय विवेके वीण सकळ होये निरार्थक भूमंडळी लाहान थोर सकळास वन्हीचा आधार अग्नि मुखे परमेश्वर संतुष्ट होये ऐसा अग्निचा महिमा बोली जे तितुकी उणी उपमा उत्तरोत्तर अगाध महिमा अग्नि पुरुषाचा जीत असता सुखी करी मेल्या प्रेत भस्म करी सर्व भक्षक त्याची थोरी काये म्हणूनी सांगावी सकळ सृष्टीचा संहार प्रळय करी वैश्वानर वैश्वानरे पदार्थ मात्र काहीच उरेना नाना होम उदंड करीती घरोघरी वैशदेव चालती नाना क्षेत्री दीप जळती देवा पासी दीपाराधने नीलांजने देव वोवाळीजे जने खरे खोटे निवडणे दिव्य होता। अष्टधा प्रकृती लोक तिन्ही सकळ व्यापून राहिला वन्ही। अगाध महिमा वदनी किती म्हणूनी बोलावा। चारी शृंगे त्रिपदी जात दोनी शिरे सप्त हात। ऐसा बोलिला शास्त्रार्थ प्रचिती वीण। ऐसा वन्ही उष्ण मूर्ती तुम्ही बोलिलो येथा मती। न्यून्य पूर्ण क्षमाश्रुती केले पाहिजे।
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अग्नि निरूपण नाम समास पाचवा।